चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस पिकावरील पोक्का बोंग रोग व त्याचे नियंत्रण, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट। महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसामुळे हवामान अनुकूल झाल्याने मागील 15 दिवसापासून पोक्का बोंग या रोगाचा प्रादुर्भाव उसाच्या अनेक जातीमध्ये दिसून येत आहे। रोगाचे प्रमाण काही जातीमध्ये 25% आढळून आलेले आहे। या रोगाचा प्रसार आणि तीव्रता वाढत असून काही रोगाग्रस्त बेटांमध्ये उसांची सर्व पाने सडलेली तसेच शेंडे कुजलेले देखील आढळलेली आहेत। या रोगाचा प्रसार आणि तीव्रता वाढू नये आणि ऊस पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या रोगाच्या नियंत्रणासाठी उपाय योजणे आवश्यक आहे। पोक्का बोंग हा बुरशीजन्य रोग असून फुजारियम मोनिलिफॉर्मी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे होतो। उन्हाळा हंगाम संपतेवेळी पडणाऱ्या वळीव पावसानंतर या रोगाची लागण ऊस पिकामध्ये दिसून येते। त्यानंतर पावसाळ्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे आणि ऊस शेतात पाणी साचल्याने पिकाच्या सानिध्यात सापेक्ष आर्द्रता वाढते आणि तापमान कमी होते। अशा परिस्थितीत या रोगाची बुरशी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर ऊसाच्या पोक्यात वाढते आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो। ऊस पिकाच्या पानांवर आढळणारा हा रोग महाराष्ट्राच्या सर्व कृषी हवामान विभागात कमी अधिक प्रमाणात आढळतो। दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाळा संपेपर्यंत सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण हवेत जास्त काळ असल्याने या रोगाचे प्रमाण जास्त दिसून आले। हा रोग कोसी 671 को 86032 को M065 VSI 434 MS 1001 COVSI 0132 आणि को 419 या ऊस जातींमध्ये आढळत आहे। रोगाची लक्षणे पावसाळा हंगाम सुरू झाल्यानंतर किंवा पावसाळ्यापूर्वी पडलेल्या वळीव पावसाळ्यामुळे हवेत आर्द्रता वाढल्याने पोक्का बोंग या रोगास कारणीभूत असणाऱ्या फुजारियम मोनोफॉर्मी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीची लागण उसाच्या शेंड्यातील कोवळ्या पानांवर दिसून येते। सुरुवातीस पोंग्यातील 3र्या व 4र्या पानांच्या बेचक्यात पांढऱ्या पिवळसर पट्टे दिसून येतात। रोगाची लागण झालेल्या पानांवर सुरकुत्या पडून पाने अकसतात, तसेच त्यांची लांबी घटते। रोगाची तीव्रता वाढल्यानंतर उसाची पाने सडतात किंवा कुजतात व नंतर गळून पडतात किंवा एकमेकांना गुरफटतात। रोगामुळे उसाच्या बेटातील रोगग्रस्त उसाचेच नुकसान होते, तथापि बाधित न झालेल्या उसाचे नुकसान होत नाही। ऑगस्ट महिन्यानंतर या रोगाची तीव्रता हळूहळू कडकी होत जाते। ऊस पिका व्यतिरिक्त या रोगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव भात मका तसेच इतर गवतवर्गीय पिकांवर होतो। या बुरशीमुळे बाधित पिकात रोपे करपणे पाने करपणे फांदी कूज मूळ कूज मर आणि वाढ खुंटणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात। रोग नियंत्रणाचे उपाय आणि प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक। रोगामुळे शेंडे कूज व पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढावेत व नष्ट करावेत, जेणेकरून रोगाच्या प्रसारास काही प्रमाणात आळा बसेल। ऊस पिकांवर रोग आढळून आल्यानंतर लगेचच खाली सुचवल्याप्रमाणे बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात। अ मॅकोझेब 75% WP 0.3% 1 लिटर पाण्यात 3 ग्रॅम बुरशीनाशक किंवा ब कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WP 0.2% 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम बुरशीनाशक किंवा क कॉर्बेंडेझिम 0.1%। रोगाची लागण दिसून आल्यानंतर वरीलपैकी घटक असलेला एका बुरशीनाशकाची 10 ते 12 दिवसांच्या अंतराने स्टिकर वापरून 2 ते 3 फवारण्या कराव्यात। माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांची मात्रा वेळेवर व योग्य प्रमाणात द्यावी। बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर या रोगाची तीव्रता वाढते। पिकास रोग किडी तसेच अजैविक घटकांमुळे पडणारा ताण सहन करण्याची शक्ती वाढवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या वसंत ऊर्जा या जैव उत्तेजकाच्या फवारण्या कराव्यात। शेतात पाण्यामुळे दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी। पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा। अधिक माहितीसाठी ऊस रोगशास्त्र कृषीशास्त्रे आणि तंत्रज्ञान विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे संपर्क साधावा। फोन 020-269-02-100 किंवा 269-02-268। फॅक्स 020-269-02-244। मोबाईल नंबर 98-90-42-22-75 किंवा 87-88-57-48-27।